नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रशासन, पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये भारत नवीन मापदंड स्थापित करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातल्या कायापालटाचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांची नियुक्ती. रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटी इथं निधन. आणि बीड इथल्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातल्या 16 एनसीसी कॅडेट्सची संरक्षण दलाच्या विविध क्षेत्रात निवड. आता सविस्तर बातम्या. भारत आजच्या काळात केवळ विकासाकरता ओळखला जात नसून प्रशासन, पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये नवीन मापदंड स्थापित करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 17व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2014 पासून देशातल्या प्रशासकीय सेवेत पद्धतशीर बदल सक्रियपणे राबवले जात असून आपण स्वतःला मोठ्या वेगाने बदलत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारताचा आकांक्षी समाज अभूतपूर्व स्वप्ने आणि महत्वाकांक्षा बाळगतो. या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रगतीचा तितकाच अभूतपूर्व वेग आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2014 के बाद से देश में व्यवस्था परिवर्तन का एक बहुत बड़ा महायज्ञ शुरू हुआ है. हम इस तेज स्पीड के साथ खुद को तेजी से ढाल रहे हैं. आज भारत की एस्पिरेशनल सोसाइटी, भारत के युवा, भारत के किसान, भारत की महिलाएं, उनके सपनों की उड़ान आज जिस ऊंचाई पर है वो वाकई अभूतपूर्व है.
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023-24 अंतर्गत देशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनं केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात झालेल्या कायापालटाचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाचं पारितोषिक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेले अनेक नियम आजही कालजयी असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
छत्रपती शिवरायांच्या काळातही प्रशासनाच्या संदर्भात ज्या प्रकारचे नीती आणि नियम महाराजांनी तयार केले होते ते त्या काळाच्या अनुरूप सर्वोत्तम अशा प्रकारचे होते आणि आजही ते कालजयी आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये आपण सगळे लोक काम करतो. आमच्यामधली क्षमता ही प्रचंड आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या, कार्यपद्धती तयार केल्या आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो.
आपल्या गेल्या सुमारे 3 दशकांच्या कारकिर्दीत या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला बरंच काही शिकण्याची संधी मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील पाणी प्रश्नाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू असलेल्या पाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना आज राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांना देखील राज्यपाल राधाकृष्णन यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटी इथं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही आठवड्यांपासून ते आजारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लोक करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून नेहमीच लक्षात ठेवतील अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळाचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
पोप म्हणून निवड झालेली व्यक्ती आजन्म या पदावर राहते. मात्र 12 फेब्रुवारी 2013 हा दिवस वेगळा सूर्य घेऊन उगवला. तत्कालीन पोप बेनेडिक्ट 16 यांनी आपण चालू महिन्याच्या शेवटी पोप पदाचा राजीनामा देत असल्याचं तडकाफडकी जाहीर केलं. व्हॅटिकन सिटीत पोप पदाच्या 600 वर्षांच्या इतिहासातला हा पहिलाच राजीनामा. त्यानंतर पुढचा पोप निवडण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू झाली आणि निवड समितीनं होर्हे मारियो बेर्गेलियो यांची 266 पोप म्हणून निवड केली. व्हॅटिकन चर्चचा हा निर्णय देखील ऐतिहासिक ठरला, कारण पोपपदी निवड झालेले हे पहिलेच अमेरिकी नागरिक होते. 13 मार्च 2013 रोजी होर्हे मारियो बेर्गेलियो यांनी पोप फ्रान्सिस या नावासह पोप पदाची सूत्र स्वीकारली. 2022 त्यांनी कॅनडाला दिलेल्या भेटीत चर्च कडून गेल्या शतकात तिथल्या स्थानिकांवर, विशेषतः बालकांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल माफी मागितली. दुःखितांचे कैवारी अशी त्यांची असलेली ओळख यानंतर अधिकच दृढ झाली. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं दुसऱ्यांदा स्पेस डॉकिंग प्रयोगाअंतर्गत अवकाशात उपग्रहांची जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. येत्या 2 आठवड्यात असे आणखी प्रयोग करणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं 21 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यांच्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने खेडकर यांना 2 मे रोजी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचं पालन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नियुक्त पुरवठादार संस्थांना दिले. जिल्हास्तरीय संरक्षित खतसाठा सनियंत्रण समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यासाठी 8000 मेट्रिक टन युरिया तर 1500 मेट्रिक टन डीएपी मे महिना अखेर उपलब्ध करून द्यावा असे निर्देश स्वामी यांनी दिले. जिल्ह्यातील तापमानवाढ, पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागानं मृद जलसंधारण, वृक्ष लागवड यासारखे उपक्रम मोहीम स्वरूपात राबवावे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. बीड इथल्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या 16 कॅडेट्सची संरक्षण दलात विविध क्षेत्रात निवड झाली आहे. यात लष्करी दल, निमलष्करी दल, नौदल, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र होमगार्ड सेवा, महाराष्ट्र सुरक्षा बल या क्षेत्रात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थेच्या प्राचार्य डॉ दीपक क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर, 51 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील बी रेड्डी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्हा नियोजन समिती सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नैसर्गिक आपत्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी यावेळी माहिती देण्यात आली. लातूर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात 24 आणि 25 एप्रिल रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 785 सरपंच पदासाठी 160 जागा अनुसूचित जातीसाठी, 21 जागा अनुसूचित जमाती तर मागास प्रवर्गासाठी 211 जागा राखीव असून 393 जागांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असतील. यात 394 ठिकाणी महिला सरपंच राहणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकात्यात होणार आहे. काल एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने पंजाब किंग्ज 11 संघाचा तर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रशासन, पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये भारत नवीन मापदंड स्थापित करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातल्या कायापालटाचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांची नियुक्ती. रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटी इथं निधन. आणि बीड इथल्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाच्या 16 एनसीसी कॅडेट्सची संरक्षण दलाच्या विविध क्षेत्रात निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.